बिग एफएमवर आपल्यासोबत आहेत ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनचे विश्वस्त श्री अनिरुद्ध बंबावाले. नमस्कार सर.
नमस्कार
अनिरुद्ध, मला सांगा ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीजचा समावेश पॉलिसीमध्ये असतो का?
सामान्यतः कॅन्सर सारख्या अनेक गंभीर आजारांचा समावेश अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये असतो, पण केवळ जनजागृतीचा अभाव आणि अज्ञान असल्यामुळे विमा पॉलिसीमध्ये त्याचा अंतर्भाव झालेला नाही. म्हणून संस्था IRDA ला निवेदन देऊन ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीजचा समावेश पॉलिसीमध्ये करावा अशी विनंती करणार आहे, जेणेकरून विमाधारक रुग्णांना यातून आर्थिक दिलासा मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 9341800200 या नंबरवर.